chinimandi.com podcast.
साखर कारखान्याने भागवली थकबाकी. आयपीएल साखर कारखाना सिसवाने जिल्ह्यातील जवळपास 2300 शेतकऱ्यांची 4,66,00,000 रुपयांची ऊस थकबाकी भागवली आहे. थकबाकी मिळाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला तर आहे, तर अजूनही 21.37 करोड रुपये देय आहेत. विभागाकडून नियमितपणे थकबाकी भागवण्याबाबत जबाबदार अधिकाऱ्यांशी चर्चा केली जात आहे. आयपीएल साखर कारखाना सिसवाकडून गेल्या गाळप हंगामात 95.98 करोड रुपयांच्या ऊसाचे गाळप झाले होते. कारखान्याकडून शेतकऱ्यांचे ऊसाचे 69,94,78,000 रुपये देण्यात आले होते. बुधवारी कारखान्याने एकूण जवळपास 2300 शेतकऱ्यांचे 4,66,82,000 रुपये भागवले आहेत. कारखान्यांकडून भागवल्या गेलेल्या बाकीमुळे आता 21 मार्च पर्यंत ऊस पुरवठादार शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे, तर उर्वरित 21,37,22,000 शेतकरी वाट पाहत आहेत. जिल्हा ऊस अधिकारी जगदीश चंद्र यादव यांनी सांगितले की कारखान्याकडून थकबाकी भागवून शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. संपूर्ण थकबाकी भागवण्याबाबत आता चर्चा सुद्धा सुरू झालेली आहे.